खंड तिसरा प्रकरण तेविसावे परत दक्षिण आफ्रिकेला। मणिलाल बरा झाला खरा, पण मी ठरविले की गिरगावातील घर राहण्यालायक नाही। त्यात ओल येई, प्रकाश पुरेसा नाही। रेवाशंकर भाईंच्या सल्ल्याने आम्ही उभयतांनी मुंबईच्या कोणत्या तरी उपनगरामध्ये उघड्या जागेत बंगला घेण्याचा निश्चय केला। मी सांताक्रूज वगैरे भागात भटकलो। वांद्र्यामध्ये कत्तलखाना होता, त्यामुळे वांद्र्यामध्ये राहण्याची आमच्यापैकी कुणालाच इच्छा झाली नाही। घाटकोपर वगैरे समुद्रापासून दूर वाटली। सांताक्रूजमध्ये एक सुंदर बंगला आढळला, त्यामध्ये राहण्यास गेलो आणि आरोग्याच्या दृष्टीने आम्हाला काळजी करायला नको असे वाटले। मी चर्चगेटचा पहिल्या वर्गाचा पास काढला। पहिल्या वर्गात पुष्कळदा मी एकटाच असे, त्याबद्दल काहीसा अभिमानही वाटे असे आठवते। पुष्कळदा वांद्र्याहून चर्चगेटला जाणारी जलद गाडी पकडण्यासाठी मी सांताक्रूजहून वांद्र्यापर्यंत चालत जात असे। माझा धंदा द्रव्याच्या दृष्टीने वाटले होते त्याहून चांगला चालतोसे दिसले। दक्षिण आफ्रिकेतील अशील मला काही ना काही काम देतच असत, त्यातून माझा खर्च सहजी भागेल असे मला वाटले। हायकोर्टाचे काम मला अजून काही मिळत नव्हते, परंतु त्यावेळी मूठ म्हणजे चर्चा चाले तिला मी जात असे। तीत भाग घेण्याची हिम्मत चाले ना। मला स्मरते की तिच्यामध्ये जमियत राम नानाभाई भरपूर भाग घेत। इतर नव्या बॅरिस्टरांप्रमाणे मीही हायकोर्टात खटले ऐकण्यास जात असे। तेथे शिकण्यासारखे मिळे त्यापेक्षा समुद्राचा वारा झुळझुळ येई त्या वाऱ्यावर डुलक्या घेण्याची गंमतच भरपूर मिळत असे। इतर डुलक्या घेणारे जोडीदारही मी पाहत असे, त्यामुळे मला लाज वाटत नसे। मला दिसून आले की डुलक्या खाणे ही एक फॅशनच गणली जात असे। हायकोर्टाच्या पुस्तकालयाचा उपयोग करण्यास सुरुवात केली, तेथे काही ओळखीही करू लागलो। मला वाटू लागले की थोडक्याच अवधीत मीही हायकोर्टात काम करू लागेन। अशा तऱ्हेने एका बाजूने माझ्या धंद्याबद्दल निश्चिंतता येऊ लागली, दुसऱ्या बाजूने गोखल्यांची दृष्टी तर माझ्यावर खिळून राहिलेलीच होती। आठवड्यातून दोन तीन वेळा माझ्या चेंबरमध्ये येऊन माझी खबर काढून जात आणि आपल्या निकटच्या मित्रांनाही कधी कधी घेऊन येत। कार्य करण्याच्या स्वतःच्या पद्धतीची मला माहिती करून देत। परंतु ईश्वराने माझे भविष्यकालासंबंधीचे कोणतेच बेत चालू दिलेले नाहीत असे म्हटले तरी चालेल। मी स्वस्थ होण्याचा निश्चय करतो आणि स्वस्थतेचा अनुभव घेऊ लागतो तो एकाएकी दक्षिण आफ्रिकेहून तार आली। चेंबरलेन इकडे येत आहेत, तुम्हाला लगेच आले पाहिजे। माझे वचन मला स्मरतच होते, मी तार दिली। मला खर्चाला पाठवा, मी यायला तयार आहे। त्यांनी लगेच पैसे पाठविले आणि ऑफिस मिटवून मी चालू लागलो। मला वाटले की मला एक वर्ष सहज पुरे होईल। बंगला चालू ठेवला आणि बायका मुलांनी येथेच राहावे हे इष्ट वाटले। मला त्यावेळेला वाटत होते की ज्या तरुणांना स्वदेशी द्रव्यार्जनाचे साधन नसेल व जे धाडशी असतील अशांनी परदेशात जावे हे चांगले, म्हणून मी आपल्याबरोबर चार पाच जणांना घेऊन गेलो। त्यामध्ये मगनलाल गांधीही होते। गांधी कुटुंब मोठे होते, आजही आहे। माझे धोरण असे होते की त्यापैकी ज्यांची स्वतंत्र होण्याची इच्छा असेल त्यांनी स्वतंत्र व्हावे। माझे वडील पुष्कळांची सोय लावीत, पण ती राजवाड्याच्या नोकरीमध्ये। या नोकरीमधून बाहेर पडता येईल तर चांगले असे मला वाटले। माझ्याकडून त्यांना नोकरी मिळवून देण्याच्या कामी मदत होण्यासारखी नव्हती। ते व त्याप्रमाणेच इतरही स्वाश्रयी बनतील तर चांगले अशी समजूत होती। पण शेवटी तर जसजशी माझ्या आदर्शांमध्ये उत्क्रांती झाली असे मला वाटते, तसतसा या तरुणांच्या आदर्शांनाही वळण लावण्याचा मी प्रयत्न केला। त्यापैकी मगनलाल गांधींना वळविण्यामध्ये मला फार सफलता मिळाली, पण हा विषय पुढे हाती घ्यावा लागणार आहे। बायका मुलांचा वियोग, बांधलेले घरटे मोडणे, निश्चित स्थितीमधून अनिश्चित स्थितीमध्ये प्रवेश, या सर्वांचे क्षणमात्र दुःख वाटले, पण मला अनिश्चित जीवनाची सवय पडली होती। या जगामध्ये जेथे ईश्वर म्हणा किंवा सत्य म्हणा, याखेरीज दुसरे काहीच निश्चित नाही, तेथे निश्चितपणाची अपेक्षा करणे हेच अयोग्य दिसते। हे जे सर्व आपल्या सभोवती दिसते किंवा घडत असते हे अनिश्चित आहे, क्षणिक आहे। त्यामध्ये जे एक परमतत्व निश्चित रूपाने लपून राहिलेले आहे त्याचा अणुमात्र साक्षात्कार झाला, त्याच्यावर श्रद्धा बसली तरच जगून सार्थक। त्याचा शोध हाच परमपुरुषार्थ आहे। मी डर्बनला जरूर त्यापेक्षा एक दिवसही अगोदर पोचलो असे म्हणता आले नसते. माझ्यासाठी काम तयारच होते. मिस्टर चेंबरलेन पाशी डेप्युटेशन नेण्याची तारीख नक्की होऊन गेली होती. मला त्यांच्यापुढे वाचावयाचा अर्ज तयार करावयाचा होता आणि डेप्युटेशन बरोबर जायचे होते.